आकाशवाणी पुणे विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कार्तिक एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा. राज्यातील बळीराजाला सुखी कर उपमुख्यमंत्र्यांचं विठ्ठलाला साकडं. मतदार याद्यांमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप करत महाविकास आघाडीचा मुंबईत मोर्चा. आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेत पुण्याच्या चंद्रिका पुजारीला सुवर्णपदक. आणि महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत आज भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात लढत. आता सविस्तर बातम्या. राज्यातील शेतकऱ्यांवरचं संकट दूर होऊ दे बळीराजाला सुखी कर असं साकडं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विठ्ठलाला घातलं. कार्तिक एकादशीच्या निमित्तानं आज पहाटे पंढरपुरात उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सपत्नीक विठ्ठलाची शासकीय महापूजा केली. त्यानंतर ते बोलत होते. यावेळी मानाचे वारकरी म्हणून नांदेड जिल्ह्यातील रामराव आणि सुशीलाबाई वालेगावकर या दाम्पत्याला विठ्ठलाची महापूजा करण्याचा मान मिळाला. विशेष म्हणजे यंदा जिल्हा परिषदेच्या शाळेतील दोन विद्यार्थ्यांनाही पूजा करण्याचा मान देण्यात आला. कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं आज पंढरपुरात पहाटेपासून लाखो भाविकांनी चंद्रभागा नदीत पवित्र स्नान केलं. महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश कर्नाटक आणि इतर राज्यांतून सुमारे 8 लाख भाविक पंढरपुरात दाखल झाले असून ज्ञानोबा माऊली तुकारामच्या जयघोषानं परिसर दुमदुमला आहे. मतचोरी आणि मतदार याद्यांमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप करत महाविकास आघाडीनं काल मुंबईत सत्याचा मोर्चा काढला. या मोर्चात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसेचे प्रमुख राज ठाकरे, सुप्रिया सुळे, सतेज पाटील, विजय वडेट्टीवार, आदित्य ठाकरे सहभागी झाले होते. डाव्या पक्षांचे नेते आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येनं त्यामध्ये सहभागी झाले होते. सदोष मतदार याद्यांची दुरुस्ती झाल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या जाऊ नयेत अशी महाविकास आघाडीची मागणी आहे. दरम्यान भाजपनं याला प्रत्युत्तर म्हणून प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मूक मोर्चा काढला होता. राज्यातील जनतेची दिशाभूल करणारा हा विरोधकांचा मोर्चा सत्याचा नव्हे तर सत्तेचा आहे अशी टीका भाजपनं केली आहे. केंद्र सरकारच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत मूग उडीद आणि सोयाबीन पिकांच्या खरेदीला येत्या 15 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना एपद्वारे किंवा खरेदी केंद्रांवर ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. या नोंदणीला 30 ऑक्टोबरपासून सुरुवात झाली आहे तर अंतिम मुदत 31 डिसेंबर आहे. खरेदीचा कालावधी 15 नोव्हेंबरपासून पुढील 90 दिवसांसाठी असेल. भारतीय अन्न महामंडळाच्या महाराष्ट्रातल्या प्रादेशिक कार्यालयानं ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून खुला बाजार विक्री योजनेअंतर्गत तांदळाची विक्री सुरू केली आहे. खरेदीदारांनी अन्न महामंडळाच्या ई लिलावात बोली लावावी असं आवाहन महामंडळानं केलं आहे. येत्या 6 आणि 7 नोव्हेंबर रोजी तांदळाचा ई लिलाव होणार असून यासाठी 10,000 मेट्रिक टन तांदूळ उपलब्ध केला जाईल असं यात म्हटलं आहे. 67व्या आकाशवाणी संगीत संमेलनाचं आज मुंबईत उद्घाटन होणार आहे. आकाशवाणी मुंबईच्या सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमाला सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार आणि प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित अरुण कशाळकर उपस्थित राहणार आहेत. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गायक पद्मश्री पंडित व्यंकटेश कुमार आणि प्रसिद्ध भारूड कलाकार हामिद अमीन सय्यद आणि त्यांचं पथक आपली कला सादर करणार आहेत. येत्या 29 नोव्हेंबरपर्यंत देशभरातल्या 24 आकाशवाणी केंद्रांवर हिंदुस्थानी कर्नाटक शैलीतलं शास्त्रीय संगीत तसंच सुगम आणि लोकसंगीत अशा विविध परंपरांमधले कलाकार आपली कला सादर करणार आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेनं सौर ऊर्जेच्या माध्यमातून स्वमालकीच्या विविध इमारतींवर सौर यंत्रणा कार्यान्वित केल्या आहेत. यामुळे महापालिकेच्या वीज बिलात 5,91,00,000 रुपयांची बचत झाली आहे. आगामी काळात या योजनेची व्याप्ती वाढवणार असल्याची माहिती महापालिकेचे सहशहर अभियंता अनिल बालसाखळे यांनी आकाशवाणीशी बोलताना दिली.
महापालिकेने पारंपरिक ऊर्जेवरील अवलंबित्व कमी करीत मनपाच्या मालकीच्या प्रशासकीय इमारती, शाळा इमारती, महिला शुद्धीकरण केंद्रे, स्मशानभूमी, जलतरण तलाव, प्रेक्षागृह, नाट्यगृह, रुग्णालय अशा विविध 93 ठिकाणी आतापर्यंत साधारणतः 3 मेगावॅट क्षमतेचे सौर पॅनल्स बसवले आहेत. याद्वारे सप्टेंबर 2025 अखेरपर्यंत 9,70,000 युनिटची वीज निर्मिती झालेली आहे तर वीज बिलात अंदाजे 5,91,00,000 इतक्या रकमेची बचत झालेली आहे. भविष्यातील ऊर्जेची गरज लक्षात घेऊन सध्या महापालिकेने 13 ठिकाणी 450 किलोवॅट क्षमतेचे सौर यंत्रणेचे काम हाती घेतले असून ते प्रगतीपथावर आहे. याशिवाय 58 ठिकाणी 4 मेगावॅट एकूण क्षमतेची सौर प्रणाली उभारण्याचे नियोजन करण्यात आले. या प्रकल्पांमुळे अंदाजे 1 कोटीपर्यंत वार्षिक सौर वीज निर्मिती होईल व वीज बिलामध्ये अंदाजे 9 ते 10 कोटीपर्यंत बचत होईल.
हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. फलटणच्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी विशेष तपास पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. राज्य राखीव पोलीस दलाच्या समादेशक तेजस्वी सातपुते यांची नेमणूक विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज गुप्ता यांनी केली. तेजस्वी सातपुते यांनी काल फलटण इथं जाऊन या प्रकरणाची माहिती घेतली. अमरावती इथं काल सुरू झालेल्या तिसऱ्या अखिल भारतीय आणि 38व्या महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनाचं उद्घाटन राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक एम श्रीनिवास रेड्डी यांच्या हस्ते झालं. मित्रा राज्य नियोजन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी संमेलनाध्यक्ष आहेत. नैसर्गिक अधिवास नष्ट होत असल्यानं पक्ष्यांच्या विविधतेला धोका निर्माण झाला असून अधिवास संवर्धनाची गरज आहे असं मत परदेशी यांनी व्यक्त केलं. ते आभासी पद्धतीनं संमेलनाध्यक्ष म्हणून बोलत होते. नाशिककरांची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या पंचवटी एक्सप्रेसचा 50वा वाढदिवस मनमाड आणि नाशिक रोड रेल्वे स्थानकात काल मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पंचवटी एक्सप्रेसचे नाशिक रोड रेल्वे स्थानकावर सकाळी 7 वाजता आगमन झाल्यानंतर केक कापून आणि पेढे वाटून हा आनंद साजरा करण्यात आला. यंदाचा ग्लोबल पुलोत्सव येत्या 6 ते 8 नोव्हेंबर या कालावधीत पुण्यात आयोजित करण्यात आला आहे. यंदाचं हे वर्ष पुलंच्या 25व्या स्मृतीदिनाचं आणि सुनीता देशपांडे यांच्या जन्मशताब्दीचं असल्यामुळे त्यामध्ये सन्मान सोहळा, पुलंविषयी सांस्कृतिक कार्यक्रम, परिसंवाद, चर्चासत्र, पुलंवरील लघुपट तसंच पुलंच्या साहित्यावर आधारित महाराष्ट्रातील व्यंग्यचित्रकारांनी रेखाटलेली अर्कचित्र असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. महोत्सवाचे स्वागताध्यक्ष कृष्णकुमार गोयल, अजित गाडगे, संयोजक वीरेंद्र चित्रा आणि सतीश जकादार यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. बहारीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत 48 पदकांची कमाई केली आहे. यामध्ये मुष्टीयुद्ध स्पर्धेत पुण्याच्या चंद्रिका पुजारीनं 54 किलो वजनी गटात सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपली कारकीर्द घडवत असलेल्या चंद्रिकाबद्दल बोलताना पुण्याचे प्रशिक्षक मनोज पिंगळे म्हणाले,
2018 साली बॉक्सिंग या खेळाला चंद्रिकाने सुरुवात केली व 2020 साली तिने राष्ट्रीय स्पर्धेमध्ये पदक मिळवल्यामुळे गोवा येथील साई सेंटरमध्ये तिची निवड झाली. 2023 मध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत तिने सुवर्णपदक पटकावले. तिने सुवर्णपदक मिळवल्यामुळे तिची मिलिटरीच्या आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट या संस्थेमध्ये निवड झाली. तिचा पुढील प्रवास ASI मध्ये सुरू झाला. लवकरच ती आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देखील चमकू लागली. नुकत्याच झालेल्या युवा आशियाई स्पर्धेत तिने 54 किलो वजन गटामध्ये सुवर्णपदक मिळवून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. स्लम एरियामध्ये राहणाऱ्या मुली देखील आज खेळाच्या क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करू शकतात हे चंद्रिकाने दाखवून दिले.
ICC महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत आज भारत आणि दक्षिण आफ्रिका समोरासमोर येणार आहेत. नवी मुंबईतल्या DY पाटील मैदानावर दुपारी 3 वाजता सामन्याला सुरुवात होईल. या सामन्यानंतर महिला क्रिकेट विश्वाला नवा विश्वविजेता मिळणार आहे. भारताला साखळी सामन्यात सलग 3 पराभवांचा सामना करावा लागला होता, पण नंतर न्यूझीलंडला पराभूत करत यजमान संघानं स्पर्धेत जोरदार पुनरागमन केलं आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध संस्मरणीय धावांचा पाठलाग करत अंतिम फेरीही गाठली. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेनं 5 विजयांसह उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. दरम्यान पुरुष संघाचा आज होबार्ट इथं ऑस्ट्रेलियाविरुद्ध 20 षटकांचा 3रा सामना होणार आहे. 5 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे वाया गेला होता, तर दुसरा सामना ऑस्ट्रेलियानं जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. हवामान. रत्नागिरी आणि सांगली जिल्ह्यात काल जोरदार पाऊस पडला. पुण्यातही काल पावसाच्या सरी बरसल्या. येत्या 24 तासात कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. कार्तिक एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा. राज्यातील बळीराजाला सुखी कर, उपमुख्यमंत्र्यांचं विठ्ठलाला साकडं. मतदार याद्यांमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप करत महाविकास आघाडीचा मुंबईत मोर्चा. आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेत पुण्याच्या चंद्रिका पुजारीला सुवर्णपदक. आणि महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत आज भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात लढत. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.